चीनीमंडी.com पॉडकास्ट।
सॅनिटायझरची मागणी पूर्ण करण्यासाठी महाराष्ट्रातील साखर कारखाने आणि डिस्टिलरीजना सुरू केलं उत्पादन। महाराष्ट्रातील साखर कारखाने आणि डिस्टिलरीज यांनी सरकारी रुग्णालयांसाठी हँड सॅनिटायझर बनवण्याचा विडा उचलला आहे। राज्याचे साखर आयुक्त सौरभ राव म्हणाले की गेल्या 4 दिवसांमध्ये रोज 3 लाख लिटरपेक्षा अधिक सॅनिटायझरचं उत्पादन सुरू केलं आहे। राव म्हणाले की राष्ट्रीय स्वास्थ्य मिशनचे निदेशक अनूप कुमार यादव देशभरामध्ये पुरवठा शृंखलेचा समन्वय करत आहेत। सरकारी रुग्णालयातील मागणी पूर्ण झाल्यानंतर खाजगी विक्रीला परवानगी दिली जाईल। कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सॅनिटायझरची मागणी वाढली आहे, यामुळे बाजारात सॅनिटायझर कमी प्रमाणात दिसून येत आहे। यामुळे केंद्र सरकारनं सूचना दिल्या होत्या की सहकारी साखर कारखान्याद्वारा संचालित डिस्टिलरीज यांनी हँड सॅनिटायझरचं उत्पादन सुरू करावं। डिस्टिलरीजद्वारा उत्पादित सॅनिटायझरचा पुरवठा मेडिकल कॉलेज आणि सरकारी रुग्णालयांना केला जाईल। ग्राहक मंत्रालय, खाद्य आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाद्वारा 19 मार्चला एक परिपत्रक काढण्यात आलं होतं, ज्यामध्ये राज्य सरकारला साखर उद्योगांना हँड सॅनिटायझरचं उत्पादन करण्याची परवानगी देण्याची सूचना दिली होती।